लुकाचे सुवर्तमान याचा सातवा अध्याय। ऐकणाऱ्या लोकास त्याने आपली सर्व वचने सांगणे संपवल्यानंतर त्याने कपर्नहूमास प्रवेश केला। तेव्हा कोणा एका शताधिपतीचा आवडता दास आजरी होऊन मरणास टेकला होता। मग त्याने येशूविषयी ऐकून यहुद्यांच्या वडिलांना त्याच्याकडे पाठवून तू येऊन माझ्या दासास वाचवावे अशी त्यास विनंती केली। जेव्हा ते येशूजवळ आले तेव्हा त्यांनी त्यास आग्रहाने विनंती केली की ज्याच्यासाठी तू हे करावे तो योग्य आहे, कारण तो आमच्या राष्ट्रावर प्रीती करतो आणि त्याने आमच्यासाठी आमचे सभास्थान बांधून दिले। त्यामुळे येशू त्याच्याबरोबर मार्गात चालत गेला आणि तो घरापासून फार दूर नव्हता। तोच त्या शताधिपतीने मित्रांना त्याच्याकडे पाठवून म्हटले, प्रभू आपण त्रास करून घेऊ नका, कारण तुम्ही माझ्या घरी यावे असा मी योग्य नाही, त्यामुळे तुमच्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही, परंतु तुम्ही फक्त शब्द बोला म्हणजे माझा सेवक बरा होईल। कारण मी ही दुसऱ्यांच्या अधिकाराखाली असलेला मनुष्य असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत आणि याला मी म्हणलो जा म्हणजे हा जातो आणि दुसऱ्याला ये म्हणतो म्हणजे तो येतो आणि माझ्या दासास म्हणतो हे कर म्हणजे तो ते करतो। जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा त्यास त्याच्याविषयी आश्चर्य वाटले। तो त्याच्या मागे येणाऱ्या जमावाकडे वळून म्हणाला, मी तुम्हाला सांगतो एवढा मोठा विश्वास मला इस्रायलात देखील आढळला नाही। आणि जे पाठवलेले होते ते घरी परतले तेव्हा त्यांना आढळून आले की तो सेवक बरा झाला आहे। आणि दुसऱ्या दिवशी असे झाले की तो नाईन नावाच्या नगराकडे जात होता आणि त्याचे पुष्कळ शिष्य व मोठा समुदाय हे त्याच्याबरोबर जात होते। जसा तो गावाच्या वेशीजवळ आला तेव्हा पहा कोणा एका मरण पावलेल्या मनुष्यास बाहेर घेऊन जात होते। तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता व ती विधवा होती आणि गावातील बरेच लोक तिच्या बरोबर होते। तेव्हा तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, रडू नकोस। मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला तेव्हा खांदेकरी स्थिर उभे राहिले आणि तो म्हणाला, मुला मी तुला सांगतो उठ। आणि तो मरण पावलेला उठून बसला व बोलू लागला। मग येशूने त्यास त्याच्या आईजवळ दिले तेव्हा सर्वांना भय वाटले आणि ते देवाला गौरव करीत म्हणाले, आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या सेवकाची भेट घेतली आहे। येशूविषयीची ही बातमी सर्व यहुद्या प्रांतात आणि सभोवतालच्या परिसरास पसरली। योहानाच्या शिष्यांनी योहानाला जाऊन हे सर्व काही सांगितले। नंतर योहानाने आपल्या दोन शिष्यांना बोलावले आणि त्याने त्यांना प्रभूकडे हे विचारण्यासाठी पाठवले की जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी। जेव्हा ते लोक त्याच्याकडे आले ते म्हणाले, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आम्हास तुमच्याकडे हे विचारण्यास पाठवले आहे की जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी। त्याच घटकेस येशूने अनेक लोकांचे रोग आजार बरे केले, पुष्कळामधील दुष्ट आत्मे काढली, आंधळ्यांना दृष्टी दिली। येशूने त्यांना उत्तर दिले, जा आणि तुम्ही जे ऐकले व पाहिले आहे ते योहानाला सांगा, आंधळे पाहतात, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मरण पावलेले जिवंत केले जातात आणि गरीब लोक स्वार्थ ऐकतात आणि जो कोणी माझ्याविषयी अडखळत नाही तो धन्य आहे। मग योहानाचे निरोप घेतल्यावर तो योहानाविषयी समुदायाशी बोलू लागला, तुम्ही काय पाहायला बाहेर रानात गेला, वाऱ्याने हलवलेला बोरू काय, तर तुम्ही काय पाहायला बाहेर गेला, मऊ वस्त्र घातलेल्या मनुष्यास काय, पहा भडक पोशाख घातलेले व चैनीत असणारे लोक राजवाड्यात असतात, तर तुम्ही काय पाहायला बाहेर गेला, संदेष्ट्याला काय होय मी तुम्हाला सांगतो, संदेष्ट्याहूनही जो अधिक मोठा आहे त्याला पहा, मी आपल्या दूताला तुझ्या मुखापुढे पाठवतो, तो तुझ्या पुढे तुझी वाट तयार करील, असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे। मी तुम्हाला सांगतो की स्त्रियांपासून जे जन्मलेले त्यांच्यामध्ये योहानापेक्षा मोठा असा कोणी नाही, तरी देवाच्या राज्यात जो अगदी लहान आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे। आणि जकातदारासह सर्व लोकांनी ऐकून देव न्यायी आहे असे ठरवले, कारण त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता, परंतु परुषी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा न घेऊन आपल्या संबंधीची देवाची योजना धिक्कारली। प्रभूने म्हटले, तर मग मी या पिढीच्या मनुष्यांना कोणती उपमा देऊ आणि ती कशासारखी आहे, जी मुले बाजारामध्ये बसून एकमेकांना हाक मारतात त्यांच्यासारखी ती आहेत, ती म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला तर तुम्ही नाचला नाही, आम्ही विलाप केला तर तुम्ही रडला नाही, कारण बाप्तिस्मा करणारा योहान भाकर न खाता आणि द्राक्षरस न पिता आला आहे आणि तुम्ही म्हणता त्यास भूत लागले आहे, मनुष्याचा पुत्र खातपित आला आहे आणि तुम्ही म्हणता पहा हा खादाड मनुष्य व दारूबाज जकातदारांचा व पाप्यांचा मित्र, परंतु ज्ञान आपल्या सर्व लेकरांकडून न्यायी ठरलेले आहे। तेव्हा परुषांपैकी कोणा एकाने तू माझ्या बरोबर जेवावे अशी येशूला विनंती केली। मग तो परुषांच्या घरात जाऊन जेवायला बसला आणि पहा कोणी एक पापी स्त्री त्या नगरात होती, येशू परुषांच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाब वस्त्र कुंपी घेऊन आली आणि ती मागे त्याच्या पायाजवळ रडत उभी राहून आसवांनी त्याचे पाय भिजू लागली व तिने ते आपल्या डोक्याच्या केसांनी पुसून त्याच्या पायाचे पुष्कळमुखी घेतले व त्यांना सुगंधी तेल लावले. तेव्हा ज्या परुषाने येशूला बोलावले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, हा संदेष्टा असला तर जी स्त्री त्या स्पर्श करीत आहे कोण व कोणत्या प्रकारचे आहे, म्हणजे ती पापी आहे की हे त्यास कळले असते. तेव्हा येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, शुमना तुझ्याशी मला काही बोलायचे आहे. तेव्हा तो म्हणाला, गुरुजी बोला. येशूने म्हटले, एका सावकाराचे दोन कर्जदार होते. एकाला चांदीचे 500 नाणे दुसऱ्याला 50 असे देणे होते, परंतु कर्ज फेडायला त्याच्याजवळ काही नव्हते. म्हणून त्याने दोघांना क्षमा केली, तर त्यांच्यापैकी कोणत्या त्याच्यावर अधिक प्रीती करेल. तेव्हा शुमनाने उत्तर देऊन म्हटले, ज्याला अधिक माफ केले तो, असे मला वाटते. मग येशू त्यास म्हणाला, ठीक ठरवलेस. तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, ही स्त्री तुला दिसते ना, मी तुझ्या घरात आलो तू माझ्या पायासाठी पाणी दिले नाही, परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवले आणि आपले केसांनी ते पुसले. तू माझा मुका घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायाचे मुके घेण्याचे थांबवले नाही. तू माझ्या डोक्याला तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायाला सुगंधी तेल लावले आहे. ह्या कारणासाठी मी तुला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे त्याची क्षमा झाली आहे, कारण हिने पुष्कळ प्रीती केली. ज्याला थोडक्याची क्षमा होते तो थोडकी प्रीती करतो. तेव्हा येशूने तिला म्हटले, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. मग त्यांच्या बरोबर ज्यावेळेला बसले होते ते आपसात म्हणू लागले, पापाची देखील क्षमा करणारा हा कोण आहे. मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा.